गणना अध्याय 11. इस्रायल लोक आपल्या त्रासाबद्दल कुरकुर करू लागले, तसे परमेश्वराने ऐकले. परमेश्वराने लोकांचे ऐकले आणि तो रागावला. परमेश्वरापासूनचा अग्नी त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले. तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी ओरड केली. मोशेने परमेश्वरास विनंती केली तेव्हा अग्नी विझला, त्यामुळे त्या ठिकाणचे नाव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नाव दिले कारण परमेश्वराच्या अग्नीमुळे छावणीचा भाग जळून गेला. जे परराष्ट्रीय इस्रायल लोकांबरोबर राहत होते त्यांना चांगले अन्न खावेसे वाटू लागले. इस्रायल लोकांनी तक्रार व रडण्यास सुरुवात केली. आम्हाला मांस खावयास कोण देई? मिसरमध्ये आम्हास मासे फुकट खाण्यास मिळत होते, त्याचप्रमाणे तेथे आम्हास काकड्या, खरबुजे, फळभाजी, कांदे, लसूण मिळत असे, त्याची आठवण आम्हास येते. आता आम्ही कमजोर झालो आहोत. मानण्याशिवाय आम्ही येथे काहीच पाहत नाही. हा मानना धन्याच्या बी सारखा होता, त्याचा रंग मोत्यासारखा होता. लोक तो चोहोकडे फिरवून गोळा करीत, तो जात्या दळीत किंवा उखळात कुटीत, भांड्यात शिजवीत व त्याच्या भाकरी करीत. त्याची चव ताज्या जैतून तेलात तळलेल्या पुरीसारखी लागत असे. जेव्हा रात्री छावणीवर दहीवर पडले म्हणजे मान्ना सुद्धा पडत असे, सर्व लोक त्यांच्या कुटुंबात रडत असल्याचा आवाज मोशेने ऐकला आणि प्रत्येक मनुष्य आपापल्या तंबूच्या दाराशी बसून रडत होते. परमेश्वराचा राग भयंकर भडकला आणि मोशेच्या दृष्टीने त्यांची तक्रार चूक होती. मोशे परमेश्वरास म्हणाला, तू आपल्या दासास इतके वाईट का वागवतोस? तू माझ्यावर प्रसन्न नाहीस का? या सर्व लोकांचा भार तू मला वाहण्यास सांगतोस. मी या लोकांचे गर्भधारण केले काय? मी त्यांना जन्म दिला आहे का? म्हणून तू म्हणतोस की जसा पिता आपल्या बाळाला छातीशी धरून घेऊन जातो तसे मी त्यांना न्यावे. जो देश देण्याविषयी त्यांच्या पूर्वजांना तू शपथ दिली त्यांना मी घेऊन जावे का? एवढ्या लोकास पुरेल एवढे मांस देण्यासाठी मी कोठे शोधू? ते माझ्याकडे आसवे गाळून रडत आहेत. ते म्हणतात, आम्हास खावयास मांस दे. मी एकटा या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे माझ्यासाठी फारच जड आहे. जर तू मला अशा मार्गाने वागवतोस, तुझी दया माझ्यावर असल्यास मला आता मारून टाक आणि माझे दुःख दूर कर. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायलच्या वडिलांचे 70 मनुष्य मजकडे आण. मंडळीचे नेते असलेल्या या लोकास दर्शन मंडपाच्या दारापाशी आण व तुझ्याबरोबर त्यांना उभे कर. मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांना देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. या प्रकारे इस्रायल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही. लोकास सांग, उद्या तुम्ही स्वतः शुद्ध रहा म्हणजे तुम्हास मांस खावयास मिळेल. परमेश्वराने तुमचे रडगाणे ऐकले आहे. आम्हास मांस खाण्यास पाहिजे. आम्ही मिसरमध्ये होतो ते बरे होतो असे तुम्ही म्हणाला, ते शब्दही परमेश्वराने ऐकले आहेत. तेव्हा आता परमेश्वर तुम्हास मांस देईल आणि तुम्ही ते खाल. तुम्ही ते 1 किंवा 2 किंवा 5 किंवा 10 दिवस 20 दिवसच नाही तर, परंतु तुम्ही ते पूर्ण महिनाभर तुमच्या नाकपुड्यातून निघेपर्यंत आणि तुम्हास शिसारी येईपर्यंत तुम्ही ते खाल. कारण तुम्ही जो परमेश्वर तुम्हामध्ये राहतो त्यास तुम्ही नाकारले आहे. तुम्ही त्याच्या समोर रडला. तुम्ही म्हणाला, आम्ही मिसळ देश का सोडला? नंतर मोशे म्हणाला, परमेश्वरा, येथे 6,00,000 लोक आहेत आणि तू म्हणतोस की यांना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन. आम्ही त्यांना तृप्त करावे म्हणून शेरडे मेंढरे व गुरे ढोरे कापावीत काय? किंवा समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय? परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा हात तुकडा आहे काय? आता माझे शब्द खरे आहेत की नाही हे तू पाहशील. मोशे बाहेर गेला आणि परमेश्वर जे बोलला ते लोकास सांगितले. मग मोशेने मंडईच्या 70 वडिलांना एकत्र जमविले आणि त्याने त्यांना तंबू सभोवती उभे केले. मग परमेश्वर ढगात उतरून आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या 70 वडिलावर ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. त्यातील 2 वडील एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नावे वडिलांच्या यादीत होती, परंतु ते छावणीतच राहिले. त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. तेव्हा नुनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, मोशे माझे स्वामी, तुम्ही त्यांना बंदी घाला. यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता. मोशेने त्यास उत्तर दिले, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेश ते असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेवला असता तर किती बरे होते. मग मोशे व इस्रायलाच्या वडील जनासह छावणीत परत गेला. मग परमेश्वराने समुद्रावरून जोरदार वारा वाहवयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरून गेला. त्यांचा जमिनीपासून 2 हात उंचीचा थर साचला. मनुष्य एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तिथपर्यंत तो थर होता. लोक बाहेर पडले व त्यांनी दिवसभर व रात्रभर लावे पक्षी गोळा केले आणि त्यांनी पूर्ण दुसरा दिवसभरही ते गोळा केले. ज्याने सर्वात कमी गोळा केले पक्षी त्यांचे 10 होमर भरले. त्यांनी लावे पक्षी सर्व छावणी सभोवती पसरून ठेवले. ते मांस त्यांच्या दातात होते. ते चावण्याच्या आधीच परमेश्वराचा राग त्यांच्यावर भयंकर भडकला. त्याने लोकांचे भयंकर आजाराने संहार केला. त्या जागेला किब्रोत हत्तव्वा असे नाव दिले, कारण ज्या लोकास मांस खाण्याची अतिशय तीव्र इच्छा झाली होती त्यांना तेथे पुरण्यात आले. किब्रोत हत्तव्वा पासून लोकांनी हसेरोत गावापर्यंत प्रवास केला व तेथे त्यांनी मुक्काम केला.